खंड पाचवा प्रकरण 38 राष्ट्रीय सभेत प्रवेश। अमृतसरच्या राष्ट्रीय सभेत मला भाग घ्यावा लागला हा मी आपला राष्ट्रीय सभेतील प्रवेश म्हणत नाही। त्यापूर्वीच्या राष्ट्रीय बैठकींना मी हजर राहत असे तो फक्त माझ्या निष्ठेचे चिन्ह म्हणून। पूर्वीच्या बैठकींमध्ये सर्वात कनिष्ठ शिपायापलीकडे मला काही काम करावयाचे आहे अशी माझी समजूत नव्हती, मला इच्छाही नव्हती। अमृतसरच्या अनुभवावरून मला दिसून आले की माझ्या अंगच्या एका गुणाचा उपयोग राष्ट्रीय सभेला होण्यासारखा आहे। पंजाब कमिटीचे काम पाहून लोकमान्य, मालवीयजी, मोतीलालजी, देशबंधू वगैरे खुश झाले असल्याचे माझ्या लक्षात आले होते। म्हणूनच त्यांनी मला आपल्या बैठकींना व वाटाघाटींना बोलाविले। विषय नियामक कमिटीचे खरे काम असल्या बैठकीतच होते हे मला कळून चुकले होते। असल्या बैठकींमध्ये पुढाऱ्यांचा ज्यांच्यावर विशेष विश्वास किंवा आधार असेल अशीच मंडळी असत। इतरही काही जण कसल्या तरी निमित्ताने शिरकाव करून घेणारे असत। पुढील वर्षी करावयाच्या दोन कामांबद्दल मला आवड होती कारण की त्यात मला गम्य होते। एक काम जालियनवाला बागेतील कत्तलीचे स्मारक, त्याबाबत राष्ट्रीय सभेने मोठ्या दिमाखानिशी ठराव पास केला होता। त्यासाठी 5-1 लाख रुपयांची रक्कम उभारायची होती। त्याच्या विश्वस्तांमध्ये माझे नाव होते। हिंदुस्थानात सार्वजनिक कार्यासाठी भिक्षा मागण्याची विशेष शक्ती असलेल्या इसमांमध्ये पहिला नंबर मालवीयजींचा होता व आहे। मला ठाऊक होते की माझा दर्जाही त्यांच्याहून फारसा कमी राहणार नाही। माझी ही शक्ती दक्षिण आफ्रिकेमध्येच मला दिसून आली होती। राजा महाराजांपासून जादू करून लाखो रुपये काढण्याची शक्ती माझ्यामध्ये नव्हती, आजही नाही। त्याबाबतीत मालवीयजींची बरोबरी करणारा दुसरा कोणी मला अद्याप आढळलेला नाही। जालियनवाला बागेच्या कामी त्यांच्याकडून द्रव्य मिळविता येणार नाही हे मला समजत होते। म्हणून या स्मारकासाठी पैसे जमविण्याचा बोजा मुख्यतः माझ्यावरच पडणार हे विश्वस्ताची पदवी स्वीकारतानाच माझ्या लक्षात आले होते। झालेही तसेच। या स्मारकासाठी मुंबईच्या उदार नागरिकांनी यथेच्छ पैसा दिला व आज राष्ट्रापाशी त्या स्मारकासाठी पाहिजे तेवढे पैसे आहेत। पण हिंदू, मुसलमान व शीख यांच्या एकत्रित रक्ताने पवित्र झालेल्या त्या भूमीवर कशा स्वरूपाचे स्मारक करावे, अर्थात पडून राहिलेल्या पैशाचा उपयोग काय करावा, हा भानगडीचा प्रश्न होऊन बसला आहे। कारण की तिघांमध्ये किंवा दोघांमध्ये म्हणा, दोस्तीच्या ऐवजी आज वैरवृत्तीचा भास होत आहे। माझी दुसरी शक्ती कारखानाचे काम करण्याबाबतची होय। हिचाही उपयोग राष्ट्रीय सभेला होण्यासारखा होता। दीर्घकालीन सवयीमुळे कोठे, काय, किती थोड्या शब्दात सविनय भाषेमध्ये लिहावे ते मला कळू लागले होते। हेही पुढाऱ्यांच्या ध्यानात आले होते। राष्ट्रीय सभेची त्यावेळची जी घटना होती ती गोखल्यांची ठेव होती। त्यांनी काही नियम बनविले होते, त्यांच्या आधारे राष्ट्रीय सभेचे काम चालत असे। ते नियम कसे बनले त्याचा मनोरंजक इतिहास मला त्यांच्याच तोंडून समजला होता। पण आता राष्ट्रीय सभा तेवढ्या नियमांवर चालायची नाही असे सर्वांना दिसत होते। तिची घटना तयार करण्यासंबंधी दरवर्षी चर्चा झाली, पण राष्ट्रीय सभेपाशी अशा तऱ्हेची व्यवस्था नव्हती की जेणेकरून तिचे काम सबंध वर्षभर चालू शकेल किंवा पुढचे विचार कोणी करू शकेल। तिचे 3 चिटणीस असत, पण खरे पाहिले असता कार्यवाहक चिटणीस एकच असे। एका चिटणीसाने कचेरीचे काम करावे की पुढचे बेत करावे की भूतकाळी राष्ट्रीय सभेने उचललेल्या जबाबदाऱ्या चालू वर्षात पुऱ्या पाडाव्या, अर्थात ह्या साली हाच प्रश्न सर्वांच्या दृष्टीने अत्यंत अगत्याचा होऊन बसला। राष्ट्रीय सभेला हजारो लोकांची गर्दी होणार, तेथे जनतेचे काम कसे चालावे, प्रतिनिधींच्या संख्येला मर्यादा नव्हती। वाटेल त्या प्रांतातून वाटेल तेवढे प्रतिनिधी येऊ शकत, वाटेल त्याला प्रतिनिधी होता येत असे। त्यामुळे काहीतरी व्यवस्था होणे अत्यावश्यक आहे असे सर्वांनाच वाटत होते। घटना तयार करण्याची जबाबदारी मी अंगावर घेतली, त्याला मी एक अट मात्र घातली। जनतेवर 2 पुढाऱ्यांचा अंमल असल्याचे मला दिसत होते, म्हणून माझ्याबरोबर काम करण्यास त्यांचेही प्रतिनिधी असावे अशी मी मागणी केली। ते स्वतः स्वस्थपणे बसून घटना घडवू शकणार नाहीत हे मला समजत होते। म्हणून लोकमान्यांकडून व देशबंधूंकडून त्यांच्या विश्वासातील दोन नावे मागितली. याखेरीज घटना समितीत आणखी कोणाचीच जरूर नाही असे मी सुचविले. ती सूचना मान्य झाली. लोकमान्यांतर्फे श्रीयुत केळकरांचे व देशबंधूंतर्फे श्रीयुत आय बी सेनचे अशी दोन नावे आली. ही घटना समिती एकत्र अशी एक दिवसही बसली नाही, तरीही आम्ही आमचे काम एकमताने पार पाडले, पत्रव्यवहारानेच काम चालवून घेतले. या घटनेबद्दल मला काहीसा अभिमान वाटतो. मला वाटते की ह्या घटनेनुसार काम चालविल्यास आजही आपली नौका पैलतीर गाठील. ते होईल तेव्हा हो, पण ही जबाबदारी उचलल्याने मी महासभेमध्ये खरा प्रवेश केला अशी माझी समजूत आहे.